कोई महामुखी जन हो, नवद्वीप माया को महामुखी जन हो, गंगा मैया सुजा हो, यमुना मैया सुजा हो, भक्ति देवी सुजा हो, तुलसी महारानी की जय हो। इस्कॉन संस्थापक आचार्य अभय चरणारविंद भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय। श्री कृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव की जय। समवेत भक्तवृंद की जय। समवेत भक्तवृंद की जय। समवेत भक्तवृंद की जय। विदाई गौर प्रेमानंदे ओम नमो भगवते वासुदेवाय।
त्याच्या सुरुवातीच्याच काही त्याच्या अगदी सुरुवातीच्या श्लोकांमध्ये हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे
हरे राम हरे राम
ज्या लोकांची वृत्ती ही पशुप्रमाणे आहे आणि जे आत्महन आहे त्या लोकांना भगवंताच्या कथांमध्ये रुची नसते आणि ते लोक भगवंताच्या कथांना श्रवण करू शकत नाही. कारण या कलियुगामध्ये भगवंतांना प्राप्त करण्यासाठी केवळ एक आणि एकमात्रच विधी आहे आणि ती म्हणजे भगवंताच्या गुणनाम कीर्तनांचं गुणगान करणं. भगवंताच्या नावाचं कीर्तन करणं, हरे नाम हरे नाम एव केवलं कलौ नास्त्येव 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 गतिरं. त्रिवार यामध्ये सांगितलं गेलं की हा कलियुगामध्ये केवळ एकमात्र एकमात्र आणि एकमात्र उपाय आहे आणि तो म्हणजे भगवंताचं हरिनाम. भगवंताच्या नावाचं महात्म्य आणि त्यांच्या गुणवीर रूपांचं महात्म्य श्रीमद भागवतामध्ये प्रत्येक स्कंदामध्ये भगवंताच्या वेगवेगळ्या अवतारांविषयी यामध्ये वर्णन येते. आणि ज्याप्रमाणे सकाळी आपण चर्चा केली की भगवान श्री नरसिंह ते आपल्या भक्ताच्या वचनांची पूर्ती करण्यासाठी प्रकट झाले होते, अन्य कोणतेही कारण त्यामध्ये नव्हते. तर भगवंताची भक्तवत्सलता आणि त्यांच्या भक्तांचं भगवंताप्रती असलेलं प्रेम जे अनन्य आहे ते या सातव्या स्कंदामध्ये प्रल्हाद महाराजांच्या अध्यायावरून कळतं. तर सकाळी आपण चर्चा केली की कशा प्रकारे प्रल्हाद महाराजांना मातेच्या गर्भामध्ये त्यांचे गुरु देवर्षी नारद त्यांच्याकडून आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झालं. आणि गर्भापासूनच त्यांना आध्यात्मिक ज्ञानाची संपदा प्राप्त झाली असल्यामुळं अगदी वयाच्या कुमार अवस्थेमध्ये त्यांनी भगवंताची भक्ती स्वीकारली. ज्याप्रमाणे प्रत्येक पिताला वाटत असतं की आपल्या मुलाने शिकावं सुसंस्कृत व्हावं त्या पद्धतीनं हिरण्यकश्यपू जरी असुर होता तरी सुद्धा त्याच्यामध्ये इच्छा होती की आपल्या मुलानं देखील अध्ययन करावं. पण त्याची इच्छा काय होती की त्यांना असं अध्ययन करा की या जगावर आपलं स्वामित्व कसं लावावं, इतरांशी युद्ध करून आपली सत्ता कशी बळकट करावी, राजकारण कूटनीती ह्या सर्व गोष्टी त्याला प्रल्हादांना शिकवायच्या होत्या. आणि त्यासाठी त्यांना आपल्या असुर गुरुकुलामध्ये असुरांचे दैत्यांचे दानवांचे गुरु जे शुक्राचार्य आहेत त्यांच्या गुरुकुलामध्ये प्रल्हाद महाराजांना पाठवलं आणि त्या गुरुकुलमध्ये शुक्राचार्यांचे पुत्र शंड आणि अमर्क हे त्यांचे गुरु होते आणि अतिशय दक्षतेने ते सर्व असुरांच्या मुलांना
कूटनीति राजनीति दंभ अहंकार ह्या गोष्टी कशात जास्त प्रमाणात प्राप्त व्हावं याविषयी ज्ञान देत होते. परंतु प्रल्हाद महाराज ज्यांना मातेच्या गर्भातूनच आध्यात्मिक ज्ञानाची श्रीमद भागवत धर्माची संपदा प्राप्त झाली होती त्यांना या त्यांच्या गुरुंनी शिकवलेल्या छंद आणि अमर्थ यांनी शिकवलेल्या ज्ञानामध्ये थोडी देखील प्राप्त करण्याची किंवा कोणत्याही प्रकारची रुची नव्हती. म्हणून ते काय ते काय तर जे लोक छंद आणि अमर्थ ज्यावेळेस सकाळचा त्यांचं सेशन पूर्ण करायचे निघून जायचे तर दुपारच्या वेळेमध्ये प्रल्हाद महाराज त्यांच्या सर्व मित्रांना उपदेश करायचे. कोणता उपदेश करायचे रे तर त्याविषयी आपण आता चर्चा करणार आहोत. तर प्रल्हाद महाराज त्या दैत्यपुत्रांना म्हणायचे कौमार आचरे प्रज्ञा धर्मान भागवतान जीव दुर्लभ मानुष जन्म तदापि अध्रुवम अर्पण. जो मनुष्य खऱ्या अर्थाने बुद्धिमान आहे त्याने जीवनाच्या अगदी प्रारंभापासूनच अर्थात कौमार्य अवस्थेपासूनच मानवी देहाचा उपयोग भक्तिमय सेवेच्या आचरणासाठी करावा आणि असे शरीर असताना इतर सर्व कार्यांचा त्याग करावा. कारण मानवी देह अत्यंत दुर्लभ आहे आणि जरी तो इतर देहांप्रमाणे क्षणभंगूर असला तरी अर्थपूर्ण आहे. कारण मनुष्य मानवी देहाच्या सहाय्याने भक्तिमय सेवा करू शकतो. मनुष्याने केलेली अगदी अति अल्प भक्तिमय सेवा देखील त्याला सर्वोच्च पूर्णत्व प्रदान करू शकतो. इथे प्रल्हाद महाराज दैत्यपुत्रांना सांगतात की अगदी कुमार अवस्थेपासून भगवंताची भक्ती करायला हवी. कारण मनुष्य जन्म हा अतिशय दुर्लभ आहे. Thank you.